मार्क अध्याय 11. ते यरुशलेमाजवळील जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफगे व बेथानी येथवर पोहोचले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यातून दोघास असे सांगून पाठविले की
समोरच्या गावात जा. त्या जाताच ज्याच्यावर कोणी मनुष्य कधी बसले नाही असे शिंगरू तुम्हास बांधलेले आढळेल ते सोडून आणा. तुम्ही हे का करीता असे कोणी तुम्हास म्हटले तर प्रभूला याची गरज आहे आणि तो लागलेच ते इकडे परत पाठवील असे सांगा.
तेव्हा ते निघाले व परसातील वाटेवर दाराबाहेर बांधलेले एक शिंगरू त्यास आढळले. ते सोडू लागले. तेव्हा तेथे उभे राहणाऱ्यातील कित्येक त्यास म्हणाले,
तुम्ही शिंगरू सोडून काय करीता?
त्यांनी त्यास येशूने सांगितल्याप्रमाणे उत्तर दिले.
तेव्हा त्यांनी त्यास जाऊ दिले.
नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणून त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व त्यावर तो बसला. मग पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. इतरांनी शेतातून डहाळे तोडून आणून वाटेवर पसरिले आणि पुढे चालणारे व मागे चालणारे गजर करून बोलले,
होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. येणारे राज्य आमचा बाप दाविदाचे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्व लोकी होसाना.
नंतर तो यरुशलेमात येऊन मंदिरात गेला आणि त्याने चहूकडे सर्व पाहिल्यावर संध्याकाळ झाली. तेव्हा तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा त्याने त्याला म्हटले,
यापुढे कोणी तुझे फळ कधीही न खाओ.
हे त्याच्या शिष्यांनी ऐकले. मग ते यरुशलेमास आले आणि तो मंदिरात जाऊन तेथे क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवू लागला आणि सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी त्याने पालख्या केल्या. मंदिरामधून त्याने कोणालाही कचरेत भांडे नेऊ दिले नाही आणि त्याने त्यास शिक्षण देत असता म्हटले की
माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिलेले नाही काय? परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा केले आहे.
हे मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी ऐकून त्याचा घात कसा करावा याविषयी योजना केली. त्यांना त्याची भीती वाटली कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले होते. प्रतिदिवशी संध्याकाळ झाल्यावर ते नगराच्या बाहेर जात असत. मग पहाटेस वाटेने जाताना त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेले असल्याचे पाहिले. तेव्हा पित्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला,
गुरुजी पहा, आपण ज्या अंजीर झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे.
येशूने त्यास उत्तर दिले,
देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकीला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात संशय न धरिता आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास धरील, त्याचे ते घडून येईल. यास्तव मी तुम्हास सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करिता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा. हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
मग ते पुन्हा यरुशलेमास आले आणि तो मंदिरात फिरत असता त्याचकडे मुख्य याजक शास्त्री व वडील येऊन त्याला म्हणाले,
तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करिता आणि हे करावयाचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
येशूने त्यास म्हटले,
मी हे तुम्हास एक प्रश्न करीतो, मला उत्तर द्या. म्हणजे कोणत्या अधिकाराने मी हे करीतो ते तुम्हास सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्यांपासून होता याचे मला उत्तर द्या.
तेव्हा ते आपसात विचार करून असे म्हणू लागले की
असे असता तुम्ही त्याचवर विश्वास का ठेविला नाही? मनुष्यांपासून होता असे म्हणावे तर?
लोकांची त्यांना भीती वाटली कारण योहान खरोखर संदेष्टा होता असे सर्व मानित होते. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले,
आम्हास ठाऊक नाही.
येशूने त्यास म्हटले,
तर कोणत्या अधिकाराने मी हे करीतो हे मीही तुम्हास सांगत नाही.